अध्याय नववा। श्रीकृष्णाला उखळाला बांधणे। श्री शुकाचार्य म्हणतात, एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती। आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे। यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केलेला होता। पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या सनातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते। रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शेंडले होते। हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती। चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते। वेणीत घातलेली मोगऱ्याची फुले गळून पडत होती। श्रीकृष्ण त्याचवेळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेला आईजवळ आला। तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले। यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले आणि स्तनातून प्रेमाने पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख न्याहाळू लागले। इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरवण्यासाठी ती निघून गेली। यामुळे श्रीकृष्णाला राग आला। थरथरणारे लाल चुटुक ओठ दाताने चावीत त्यांनी जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले। डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माझगरात जाऊन कुणाला नकळत तो लोणी खाऊ लागला। उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली। तिथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेले। ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखलं। त्याचबरोबर तोही तिथं नाही हे पाहून तिला हसू आवरेना। इकडे तिकडे शोधल्यावर समजलं की एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे। शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या भीतीने चारी बाजूने पाहत आहे। हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली। श्रीकृष्णाने जेव्हा पाहिलं की आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येत आहे तेव्हा उखळीवरून त्यानं खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला। योगी तपस्येनं शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावली। अशा प्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली तेव्हा थोड्याच वेळात स्थूल आणि हलणाऱ्या नितंबांच्यामुळे तिची चाल मंदावली। जोराने धावण्यामुळे वेणी ढिली होऊन तीत मारलेली फुलं खाली पडू लागली। अखेर कसेबसे तिने त्याला पकडले। श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली। त्यावेळी हातातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता। डोळ्यातून काजळ वाहून तोंडावर आले होते। नजर वर केली तर ती भीतीनं बावरलेली दिसत होती। बाळ फार घाबरला आहे असं पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली। तिने छडी फेकून दिली पण असा विचार केला की याला जरब बसवण्यासाठी लोरीनं बांधलं पाहिजे। खरं पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पनाच नव्हती। ज्याला बाहेर नाही की आत नाही, आदी नाही की अंत नाही, जो जगाच्या आदी अंती आद बाहेर असून सुद्धा जगत रूपातही आहे, जो सर्व इंद्रियांच्या पलीकडील असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्य रूप घेतल्याने त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावे तसं यशोदा त्याला दोरीनं उखळाला बांधू लागली। जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीनं बांधू लागली तेव्हा ती दोरी दोन बोटं कमी पडली। तेव्हा तिनं दुसरी दोरी आणली, त्या दोरीला बांधली। जेव्हा ती सुद्धा कमी पडू लागली तेव्हा तिनं आणखी एक तिला जोडली। अशा प्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे ती पुन्हा दोन बोटं कमीच पडत असे। यशोदेनं घरातल्या सर्व दोऱ्या जोडल्या तरी सुद्धा त्या कमीच पडल्या। हे पाहून गोपी हसू लागल्या। त्यामुळे तिलाही हसू आलं आणि आश्चर्यही वाटलं। श्रीकृष्णाने पाहिलं की आईचं शरीर घामानं ओलचिंब झालेलं आहे, वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडलेली आहे। तेव्हा तिची करुणा येऊन त्यानं स्वतः स्वतःला बांधून घेतलं। परीक्षिता, श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इत्यादींसह हे संपूर्ण विश्व त्याच्या अधीन आहे। तरी सुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपल्या भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शवले। गोपी यशोदेनं मुक्तीदात्या मुकुंदाकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव शंकर आणि वक्षस्थळावर असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही। हे गोपिकानंदन अनन्य भक्तांना जितके सुलभ आहेत तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांना सुद्धा नाहीत। यानंतर आई घरातील काम करण्यात व्यग्र झाली असता उखळाला बांधलेल्या कृष्णानं जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते दोन अर्जुन वृक्ष पाहिले. नलकुबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावं होती. त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर होतं. त्यांना झालेला गर्व पाहूनच देवर्षी नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केलं होतं. अध्याय 9 समाप्त.